अध्याय 10. डोळे दिपून टाकणारे मुकुट, चमकदार दागिने आणि पोशाख घालून सजलेल्या मुलांनी मंचावर श्रीकृष्णांच्या लीला सादर केल्या. बारीक तपशिलांसह मुले काम करण्यात अगदी तरबेज होती. बागेत बसलेल्या 100 पेक्षा अधिक स्थानिक प्रेक्षकांसाठी त्यांनी गीत, नृत्य आणि अभिनय त्यातून सादर केला. या प्रकारची नाटके वृंदावनाच्या आजूबाजूच्या परिसरात एकाच वेळी सादर केली जात. मी आणि आसिम काही वेळा उपस्थित राहायचो. या विशिष्ट दिवशी कृष्णांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी कर गोळा करण्याचे नाटक केले होते. डोक्यावर लोण्याची मडकी घेऊन चाललेल्या राधेचा आणि तिच्या मैत्रिणी गोपींचा रस्ता त्यांनी रोखला होता. आसिमने माझ्यासाठी स्थानिक हिंदीचे इंग्रजीत भाषांतर केले. कृष्णाची भूमिका करीत असलेला छोटासा गोड मुलगा राधेला म्हणाला, तू इथून जाण्याअगोदर तुझ्याजवळ असलेल्या सौंदर्याचा, मोहकतेचा आणि मधुर प्रेमाचा कर दिलाच पाहिजे. हा कर म्हणजे तुझ्या डोक्यावरील लोण्याने भरलेले माठ. राधेच्या मैत्रिणीची ललितेची भूमिका करीत असलेल्या मुलीने उत्तर दिले, आम्ही का बरं तुम्हाला कर देऊ? माझी राधा वृंदावनाची राणी आहे. तुमच्या गाई रोज चरत असलेल्या गवताचा कर तुम्हीच तिला दिला पाहिजे. विनोद, आनंद आणि आध्यात्मिक भावनांनी युक्त असलेले खेळकर संभाषण, गीत, नृत्याने खुलून आलेल्या त्या पौराणिक कथा सादर करणाऱ्यांनी आमची हृदये जिंकली. प्रत्येक भेटीत राधेच्या प्रेमाने खेळकर कृष्णाला जिंकले. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात योग पद्धतीचे सार म्हणजे सर्वश्रेष्ठ तत्वात निव्वळ तल्लीन होणे. आता मी शिकलो की दुसऱ्या मार्गानेही अशी तल्लीन अवस्था प्राप्त होऊ शकते. एका मध्ययुगीन दगडी मंदिराच्या मागील बाजूच्या प्रशस्त प्रांगणात पहाटेच्या पहिल्या किरणांनी आपली प्रभा पसरली. 10 फूट उंच विटांच्या भिंतीच्या कुंपणावर फुलांचे वेल पसरले होते. त्यामध्ये गुणगुणणाऱ्या माशांचे वास्तव्य होते. संपूर्ण भिंत पानांनी आच्छादलेली होती. झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेल्या पक्ष्यांनी उगवत्या सूर्याचे स्वागत करण्यासाठी एका सुरात किलबिलण्यास सुरुवात केली. ते पवित्र प्रांगण म्हणजे भक्तांचे शांतपणे प्रार्थना करण्याचे ठिकाण होते. कृष्णदास बाबाजींनी मला पूर्वी सांगितले होते की अंगणाच्या मध्यभागी असलेली समाधी श्री रूप गोस्वामी नावाच्या सुप्रसिद्ध संतांची होती. ते आणि त्यांचा भाऊ सनातनने एकेकाळी राजाच्या हाताखाली प्रधानमंत्री म्हणून बंगालवर राज्य केले होते. ते उच्चकुलीन, तरुण, सुंदर, विद्वान होते आणि त्यांचे स्वतःचे राजवाडे अनमोल होते. प्रत्येक दृष्टीने ते दानी होते. सर्वजण त्यांच्यावर प्रेम करीत. तरी समाजाला सर्वात मोठी भेट अर्थात भगवंतांचे प्रेम देण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. या अटळ निश्चयाने त्यांनी त्यांच्याजवळ असलेले सर्व काही दान केले आणि वृंदावनात निघून गेले. त्या ठिकाणी वनातील झाडांखाली ते झोपू लागले. आध्यात्मिक प्रेमाची गूढ रहस्ये जगासमोर प्रकाशित करण्यासाठी भगवान चैतन्यांच्या प्रेरणेने त्यांनी शास्त्रांची रचना विपुल प्रमाणात केली. स्वतःच्या वर्तनातून त्यातील शिकवणूक त्यांनी दाखवून दिली. जवळजवळ 5 शतके त्यांनी असंख्य अनुयायांना प्रेरणा दिली. श्री रूप आणि सनातन यांच्या भक्तीने मी खूप प्रभावित झालो, परंतु त्यांच्याबद्दल पुरेसे ऐकू मात्र शकलो नाही. मी श्रीरूप गोस्वामींच्या समाधीसमोर गुडघे टेकले आणि शांतपणे प्रार्थना केली. जमिनीच्या वर दगडाने बनलेल्या छोट्या चौकोनी खोलीला घुमटाकार छत होते आणि त्यावर निमुळता मनोरा होता. या ठिकाणी त्यांचे शरीर जतन करून ठेवले होते. एका संताची उपस्थिती त्यांच्या समाधीमध्ये किती प्रकर्षाने असते हे मला विविध पंथातील धार्मिक ग्रंथांच्या वाचनातून समजले होते. परंतु त्या दिवशी माझ्यासमोर काय प्रकट होणार आहे याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. समाधीतून बाहेर आलेल्या एका गूढ परंतु सत्य अशा अदृश्य शक्तीचा मला अचानक अनुभव झाला. जणू काही अमर्याद आनंदाने चेतना मला आलिंगन देत आहे आणि प्रेमाने भारून टाकीत आहे असे वाटले. शरीर आणि मनापलीकडे जाऊन मला अगदी हलके हलके वाटले. हात थरथरले, अंगावर शहारे आले आणि माझे हृदय कृतज्ञतेने भरून आले. मान खाली घालून जमिनीकडे पाहत अशा विशेष वैयक्तिक अनुभवासाठी मी खूप तुच्छ आणि अपात्र आहे असे मला वाटले. ज्याच्यासाठी मी खूप आसुसलो होतो त्या दिव्य प्रेमाची ही आणखी एक झलक तर नव्हती ना? मला आणखी प्रेमासाठी ती उत्तेजना देत होती. होय, निश्चितच माझे भगवंत पुढे सरसावून मला माझ्या ध्येयाकडे नेत होते. अचानक मला जाणवले की भक्तिमार्गासाठी मी माझे जीवन खात्रीने देणार आहे आणि भावी काळात कृष्णाचे नामस्मरणच त्यांचे प्रेम माझ्यासमोर प्रकट करणार आहे. या मार्गावर माझ्या हार्दिक समर्पणाला रोखणाऱ्या सर्व गोष्टी आता नाहीशा झाल्या होत्या. परंतु एका प्रामाणिक गुरूंच्या आश्रयाखाली मला प्रामाणिक अनुसरण करावे लागणार आहे आणि कृष्णच त्यांना माझ्यासमोर आणणार आहेत हे मी समजून चुकलो. भक्तिमार्ग, माझा मार्ग आता प्रकट झाला होता. अखेर मी त्याचा स्वीकार केला. आता मी भारतात एका वर्षापासून होतो. प्रत्येक सुंदर धड्याबरोबरीने आलेल्या तितक्याच आव्हानांकडून शिकणे मी सुरूच ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी मथुरेजवळच्या इमिग्रेशन ऑफिसमध्ये व्हिसाची मुदत वाढवून घेण्यासाठी कर्तव्य तत्परतेने मी पायपीट केली होती. औपचारिक उत्तर येईपर्यंत दरम्यानच्या काळात माझ्या अर्जाची पावती कायदेशीररित्या व्हिसा म्हणून वापरण्यात येईल अशी खात्री देत त्या प्रतिनिधीने माझा अर्ज नवी दिल्लीला पाठवला. हिवाळा जवळ येऊ लागला होता, परंतु अजून काही उत्तर आले नव्हते. माझ्या अनुपस्थितीत नकळत एक पत्र आश्रमात पोचले होते. पत्र घेणाऱ्याने ते हरवले आणि मला कधी कळालेच नाही. मथुरेच्या कार्यालयात ताबडतोब हजर व्हावे असे त्या पत्रात नमूद केले होते. या सर्व घडामोडींशी अनभिज्ञ असल्याने मी हजर राहू शकलो नाही. असेच दिवस निघून गेले. परिणामी अधिकाराला जुमानले नाही असे समजून इमिग्रेशन प्रतिनिधी माझ्यावर चिडला होता. या दरम्यान चुकीचे काही होत आहे याबाबत मी मात्र अनभिज्ञ असल्याने माझे जीवन निवांत चालले होते. एके दिवशी मी जिथे रस्त्यावर उभा होतो तिथे मंदिरातील पुजारी घाईघाईने आला. त्याचा चेहरा गंभीर होता. तो म्हणाला, एक सरकारी प्रतिनिधी तुला शोधत आहे, तू त्याचा अपमान केलायस असे त्याला वाटते. तुम्ही हे काय बोलत आहात? गोंधळून मी एकदम म्हणालो, अशी लेखी आज्ञा किंवा वॉरंट येण्यासारखे मी काय केले आहे? सकाळी तो तुला शोधत इथे आला होता. एका पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तो किंचाळत होता. तू जेव्हा त्याला सापडशील ना तेव्हा तुला कठोर शिक्षा करीन अशी धमकी देत होता. आवाज खाली आणताना त्याचा चेहरा तिटकाऱ्याने वेडावाकडा झाला. मला तो मनुष्य ठाऊक आहे, तो क्रूर आणि भ्रष्ट आहे. आम्ही त्याला स्थानिक गुन्हेगारांपेक्षाही जास्त घाबरतो, कारण काहीही करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. आता मी काय करू शकतो? मी विचारले. माझे हृदय धडधडू लागले. काळजी घे, सावध रहा. जिथे मी गेलो तिथे तो प्रतिनिधी मला शोधण्यासाठी येऊन गेल्याचे लोकांनी मला सांगितले. अनेक व्रजवासींनी आणि साधूंनी माझ्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. त्या दिवसात श्रीपाद बाबा आणि असीमबरोबर मी दिल्लीच्या योगमाया नावाच्या एका अत्यंत श्रीमंत स्त्रीच्या घरी कधी कधी भेट देत असे. त्यांचे घर दोन खोल्यांचे होते. तेथे रात्री भक्तांना कीर्तन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन त्या करीत असत. प्रत्येकासाठी स्वयंपाकही करीत असत. एके रात्री नवी दिल्लीच्या इंजिनियर नावाच्या एका गृहस्थाला मी भेटलो. तो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर, उंचापुरा मध्यवयीन असा तो होता. त्याचे काळे केस व्यवस्थितपणे विंचरलेले होते आणि मिशा लहान होत्या. योगमायेच्या घरात जमणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे तो एक सभ्य आणि कृष्णांचा एक प्रामाणिक भक्त होता. माझी समस्या ऐकल्यावर त्याने प्रत्येकाला खात्रीपूर्वक सांगितले. त्याच्या ओळखीने नवी दिल्लीतील माझी इमिग्रेशनबाबतची स्थिती सुरळीत करण्यासाठी तो प्रयत्न करीत. आम्ही दोघांनी ताबडतोब निघावे असा आग्रह घरातील सगळ्यांनीच केला. रात्रीच्या काळोखात मी आणि इंजिनियर बस स्थानकाकडे जाण्यासाठी वृंदावनाच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून लपून छपून निघालो. तिकीट घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे होतो. तसा ढगांच्या प्रचंड गडगडाटाप्रमाणे आवाज घुमला, पकडा त्याला. बस स्थानकात शांततेचे सावट पसरले. काय होत आहे हे समजण्याआधीच मागून एक हात आला. त्याने माझी मान पकडली आणि मला विटांच्या भिंतीवर जोरात आदळले. मी त्या सरकारी प्रतिनिधीच्या तोंडासमोर होतो. तू मला जुमानले नाहीस? तो ओरडला. आता तू माझ्या ताब्यात आहेस. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. झालेला गैरसमज सांगण्यासाठी इंजिनियरने त्याच्या खांद्याला ओढले, परंतु तो काही कारणे ऐकून घेणाऱ्यांपैकी नव्हता. तो जोर जबरदस्ती करणारा होता. त्याने इंजिनियरच्या मुस्काटात मारली आणि माझ्या शेजारी भिंतीला त्यालाही जखडून ठेवले. तू माझ्या अधिकाराला आव्हान द्यायचे धाडस करतोस? एक शब्द जरी बोललास तर तूसुद्धा मार खाशील आणि आत जाशील. स्त्रिया ओरडू लागल्या, पुरुष घाबरले, मुले रडू लागली. इतर कोणी त्याच्यात पडू नये म्हणून दोन पोलीस हवालदारांनी भोवती लाठीने रिंगण केले. इंजिनियर भिंतीला लागून उभा होता. त्या प्रतिनिधीने माझी मान पकडली आणि मला दूर ओढत नेले. स्थानिक लोक भयभीत होऊन ओरडत होते, तो साधू आहे, त्याला मारू नका, त्या निष्पाप मुलाला मारू नका. त्या प्रतिनिधीने मला हिसका देऊन ओढले आणि मथुरेला जाणाऱ्या बसमध्ये कोंबले. बसच्या दारात त्या दोन हवालदारांकडे वळून तो म्हणाला, निघा आता, आता तुमची गरज नाही, हा गुन्हेगार माझ्या ताब्यात आहे. त्याने ठोशाने ढकलीत मला पुढच्या सीटवर बसवले आणि तो माझ्या शेजारी बसला. आता त्याला मी निरखून पाहिले. त्याची शरीरयष्टी एखाद्या योद्ध्यासारखी होती. दाढी खुरटी व केस विस्कटलेले होते. माझे खांदे हलवत तो माझ्या अगदी तोंडाजवळ येऊन ओरडला, मी तुला चापकाने मारीन, उपाशी ठेवेन, पुन्हा जन्माला येऊ नये अशी इच्छा करण्यास भाग पाडीन. त्याच्या ओठातून थुंकी उडाली. माझ्या चेहऱ्यावरील त्याची थुंकी पुसत मी विचार केला, मी एका विकृत माणसाच्या हातात आहे, हा वेडा आहे, मी काय करू. मी माझे डोळे बंद केले, हळुवारपणे मंत्र जपला. प्रमाणाबाहेर गर्दी झालेल्या बसने जोरात गचका दिला आणि ती निघाली. थोडा वेळ प्रवास झाला. अचानक बसच्या मागच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. दोन शेतकऱ्यांमध्ये जोराचे भांडण सुरू होते. मला पकडणाऱ्याने पराक्रम दाखवण्याची ही संधी साधली. स्वतःच्या जागेवरून त्याने झेप घेतली. जाताना बस चालकाला माझ्यावर लक्ष ठेवण्याची आज्ञा दिली, कारण त्याला वाटले महामार्गावर गती कमी झालेल्या बसमधून मी कुठेही जाऊ शकतो. गर्जना करीत प्रत्येकाला बाजूला करीत तो बसच्या मागील भागात धावला. त्या भांडणामध्ये पडून निर्दयपणे त्या दोन शेतकऱ्यांना त्याने झोडपले. या दरम्यान मी स्वतःशीच विचार केला, पुढील काही सेकंदातच मला सुटका करून घ्यायची संधी आहे, मला मार्गदर्शन मिळावे यासाठी मी मनातून पुकारले. माझ्या मनात एक कल्पना आली. मी माझ्या जागेवरून उडी मारली आणि पाणी 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 असे ओरडत चालकाकडे पळालो. अर्थात मला लघुशंका करायची आहे. हात हलवून माझ्या जागेवर जाऊन बसण्याची त्याने आज्ञा केली, पण त्याला भीती घालण्यासाठी मी तिथून हल्लोच नाही. उलट घाईला आलेला लहान मुलगा जसा वेदनेने किंचाळतो त्याप्रमाणे दोन्ही मांड्या जुळवून पाणी पाणी ओरडत जोरात वर खाली उड्या मारू लागलो. त्याने मला बसण्यासाठी पुन्हा सांगितले. त्या क्षणी माझ्या लक्षात आले की तो चालक अनवाणी आहे. मला सुटका करून घेण्याची एकच शक्यता होती आणि ती निघून चालली होती. मग मी जे केले ते एखाद्या अगदी तातडीच्या वेळी नाईलाजास्तव केलेला उपाय म्हटला पाहिजे. मी चालकाच्या शेजारी उकीडवा बसलो. बसच्या पृष्ठभागावर असे मूत्रविसर्जन केले की त्याची धार उडून त्याच्या अनवाणी पायांवर जाईल याची काळजी घेतली. माझ्या गरम लघवीचे शिंतोडे त्याच्या पायावर पडल्याचे जाणवताच त्याचे डोळे रागाने विस्फारले, तोंड आ वासला, गडबडून त्याने जोरात ब्रेक दाबला, दरवाजाचा दांडा फिरवून दार उघडले आणि जोरात ओरडला, बाहेर जाऊन कर. मी वाऱ्याच्या वेगाने पळालो. आश्चर्य म्हणजे बस निघून गेली. बस चालकाला माझ्यापासून कायमची सुटका हवी असा मी अंदाज बांधला. शेतातील झाडाच्या फांदीमागून मी निहाळू लागलो. 50 यार्ड पुढे गेलेली बस कर्कश आवाज करीत एकदम थांबली आणि मागे आली. मला जाऊ दिल्याबद्दल त्या प्रतिनिधीने चालकाला खडसावले असावे. तो दलाल अंधारात बाहेर पडला. हातात टॉर्च घेऊन वेड्यासारखा रस्त्याच्या पुढे मागे मला शोधित राहिला, परंतु त्याला केवळ निर्जन महामार्गच दिसला. हताश होऊन दांड दांड पाय आपटीत तो बसमध्ये पुन्हा शिरला आणि मथुरेला परतला. त्या दरम्यान लपत छपत मी योगमायेच्या घरी पोहोचण्यासाठी शेतातून जंगलातून आणि मागच्या गल्लीबळातून निघालो. इंजिनियर तिथे होताच. त्याने माझ्या अटकेचे वर्णन भक्तांकडे अगोदरच केले होते, त्यामुळे रात्रभर ते सर्व माझ्या संरक्षणासाठी प्रार्थना आणि जप करीत होते. आणखी काय करावे ते त्यांना सुचतच नव्हते. मी दरवाजातून प्रवेश करताच प्रत्येकाने उत्साहाने उड्या मारून माझे स्वागत केले. तू कसा निसटलास? एक सुरात सर्वांनी विचारले, कृष्णाच्या कृपेने. अशा अशिष्ट कृतीचे वर्णन करण्याची मला लाज वाटली. नंतर बसमध्ये असलेल्या इतर प्रवाशांनी माझ्या सुटकेनंतरच्या घटना मला सांगितल्या. तो प्रतिनिधी संतापाने पेटला होता. त्यावेळी एका वृद्ध विधवेने त्याचा पाण उतारा केला. तू स्वतःला मोठा धारिष्ठवान असल्याची बढाई मारतोस? आता तर एका छोट्या हडकुळ्या साधूने तुझा पराभव केला. बसमध्ये जोराचा हशा पिकला. मी जे काही चुकीचे केले त्याचा सूड घेईन, अशी त्याने प्रचंड अपमान झाल्याने सर्वांसमोर प्रतिज्ञा घेतली. त्या रात्रीपासून तो त्याच्या भक्ष्याला, म्हणजे मला, शोधण्यासाठी सर्व वेळ घालवू लागला. ब्रजवासी त्याची दिशाभूल करू लागले. या दरम्यान मुख्य रस्त्यावर पाऊलसुद्धा ठेवण्याचे धाडस न झाल्याने मी वृंदावनातील प्रत्येक गल्ली बोळ माहीत करून घेतला. मला शोधण्यासाठी तो प्रतिनिधी माझ्या मागेच होता आणि मी एका फरारी आरोपीसारखा जगत होतो. एके दिवशी पहाटे 4:30 मी राधारमण मंदिरात प्रार्थना केली. कृष्णासमोर माझी परिस्थिती सांगितली. जर मी कायदेशीररित्या ग्राह्य नसलेला व्हिसा घेऊन भारत सोडायचा प्रयत्न केला तर मला काही परत यायची परवानगी मिळणार नाही, आणि मी राहिलो तर कोणत्याही क्षणी अटक होईल. नंतर मला वृंदावनातून कायमचे हद्दपार करण्यात येईल. यापुढे भगवंता, शेवटी तुमचीच इच्छा. पहाटेच्या काळोखात मी मंदिर सोडले आणि एका अरुंद गल्लीतून जाऊ लागलो. अचानक अंधारात भीतीदायक केकाटण्याचा आवाज ऐकू आला. माझे पाऊल अडखळले, भीतीने गांगरलो आणि एका जनावराचे सुळे माझ्या उजव्या पोटीत जोरात घुसले. अवाढव्य जबड्याच्या कचाट्यात सापडून मी जमिनीवर ओढला गेलो. क्षणात सर्व संपले. मी मागे वळून पाहिले तर केवळ काळोख. जितक्या वेगाने तो प्राणी आला तितक्याच वेगाने तो अदृश्य झाला. वेदनेने तडफडणारा पाय घेऊन मी लंगडत आडोसा गाठला. इतक्यात माझा तोल गेला आणि अडखळून घाणेरड्या घट्ट अशा काळ्या सांडपाण्यात मी पडलो. शरीराला जोरात हिसका देऊन मी त्या घाणीतून बाहेर पडलो. लंगडत लंगडत राधावल्लभ मंदिरापर्यंत आलो. तेथे मंदिराचे मुख्य पुजारी आणि त्यांचा मुलगा श्री राधेशलाल गोस्वामी यांनी माझे प्रेमाने स्वागत केले. विचारपूस करून माझ्या स्नानाची व्यवस्था केली. त्या प्रेमळ माणसांच्या सहवासातच माझ्या पायांच्या वेदनांचे दुःख हलके झाले. त्यानंतर सकाळी घनश्याम आणि 2 साधूंबरोबर मी मंदिरात बसलो होतो. माझा पाय रक्तबंबाळ झाल्याचे घनश्यामच्या लक्षात आले. घाबरून त्या प्रेमळ वृद्धाने भुवया उंचावत काळजीच्या स्वरात विचारले, कृष्णदास, हे तुला काय झाले? मी सर्व काही सांगितले. त्यांनी दुःखाने मान डोलावली. एक वयस्कर साधू म्हणाला, एखादा पिसाळलेला कुत्रा जेव्हा चावतो तेव्हा रेबीज होतो, तू ताबडतोब उपचार घेतले पाहिजेस. विषण्ण होऊन मी उत्तर दिले, येथून दूर पाठवले जाण्यापेक्षा मी वृंदावनातच मेलो तर बरे होईल. ते काळजीने हळहळले. भिक्षुक अन्नाची याचना करतो त्याप्रमाणे माझ्याकडे पाहून ते म्हणाले, अरे रेबीज तुला ठार वेडा करून टाकेल, तू योग्य ते औषधोपचार घ्यावेस असा आमचा आग्रह आहे. निःशुल्क वैद्यकीय सेवेची व्यवस्था अगदी मुख्य रस्त्यावरील एका लाकडी घरात होती. तो प्रतिनिधी माझ्या मागे असताना त्या ठिकाणी जाणे खास करून माझ्यासाठी धोकादायक होते. तरीही मी तो धोका पत्करला. दारिद्र्याने गांजलेले अनेक लोक रांगेत उभे होते. माशांच्या झुंडीच्या झुंडी गुणगुणत होत्या, चावत होत्या. वैद्याकडे औषधांचा साठा अगदीच कमी होता. मी काळजीपूर्वक पाहिले, त्याने रुग्णाला इंजेक्शन दिले, सुई अल्कोहोलच्या कपात बुडवली आणि मग तीच सुई पुढच्यासाठी वापरली, नंतर पुढच्याला, असे करत त्याने प्रत्येकाला तीच सुई वापरली. मग माझी वेळ आली. त्या डॉक्टरने माझ्या जखमेची पाहणी केली आणि भीतीने त्याचा चेहरा निस्तेज झाला. तुला नक्कीच रेबीज झाला आहे, तुला चावलेला प्राणी तू ओळखू शकतोस का? डॉक्टर, तो रात्रीच्या अंधारात अदृश्य झाला, मला माहीत नाही ते काय होतं. मी उत्तर दिले. लाकडी खोलीच्याच बाहेर उघड्यावर एका लाकडी बाकावर त्याने मला पाठीवर झोपवले. धातूच्या खोक्यातून मोठ्या कष्टाने एक मोठी सुई बाहेर काढली. ती काळवंडलेली आणि वाकलेली होती. माझ्या डोळ्यांसमोर त्याने ती कांशीवर घासली. हळूहळू त्याने रोग प्रतिबंधक लस त्या सुईमध्ये ओढून घेतली. क्षमा कर हं, परंतु तुझ्या पोटात सुई खुपसावी लागेल, खूप वेदना होतील. डॉक्टरने ती निस्तेज सुई माझ्या पोटात खुपसली, परंतु ती आतपर्यंत जाऊ शकली नाही. आणखी खोलवर खुपसण्यासाठी त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि मी मात्र वेदनेने कळवळत तसाच पडून होतो. अनेक रुग्ण रांगेत उतावीळपणे वाट पाहत असल्याने वरकरणी हताश होऊन तो मोठ्याने ओरडला, जर ही लस मी तुला टोचली नाही तर तू मरशील. निकडीच्या वेळी आम्हाला नेहमीच्या पद्धतींचा त्याग करावा लागतो. आवेगाने त्याने ती सुई मोठ्या शक्तीने माझ्या पोटात खोलवर खुपसली. मी अक्षरशः टेबलावरून उडालो. भयानक यातना होत्या त्या. असे वाटले माझ्या पोटाचे दोन तुकडे झाले आहेत. डॉक्टरने हळुवारपणे ती लस स्नायूंमधून माझ्या रक्तप्रवाहात सोडली. तीव्र वेदना झाल्या. माझे पोट चांगलेच सुजले. त्या जागेतून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा कधीही न येण्यासाठी मी खरोखर आधीर होतो. जसा मी लडखडत निघालो तसा तो म्हणाला, ही इंजेक्शने घेण्यासाठी पुढचे 13 दिवस तुला आलेच पाहिजे. अशा आणखी सत्वपरीक्षा देणे मला शक्य नाही हे मला ठाऊक होते. मला परत येणे शक्य नाही, मी म्हणालो. जर तू आला नाहीस तर स्थिती आटोक्याबाहेर जाईल आणि रेबीजच्या झटक्यांनी वेडाहून मरशील. मी माझी बिकट परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. जर मी रोज या मुख्य रस्त्यावर आलो तर मला नक्कीच अटक होईल. आम्ही एकमेकांशी बोललो. तशी त्याची वागणूक प्रेमळ झाली. त्याने माझी खात्री पटवून दिली, हे पहा, मी सरकारी डॉक्टर आहे. मी सरकारी शिक्का मारून एक पत्र तुला लिहून देईन. तू ते दिल्लीला घेऊन जा. त्या आधारे तुला कायदेशीर विजा दिला जाईल. दुसऱ्या दिवशी माझ्या पोटाला सूज आली. त्यावर जांभळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग उमटले. त्यापासून मात्र काही मुक्तता नव्हती. काही असो, पण ते वेदनादायक दिव्य आता 13 दिवसांसाठी पुन्हा करावे लागणार होते. बिचारा डॉक्टर. स्वतःजवळ ज्या सुविधा होत्या त्यातून उत्तम उपचार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होता. मी पुन्हा येईन तेव्हा चांगली सुई वापरण्याचे त्याने आश्वासन दिले. त्याने सूचना दिल्याप्रमाणे नवी दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेच्या 3रीय श्रेणीच्या डब्यात मी चढलो. मी गृहमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा माझी विशेष बाब असल्याने मला उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी गंभीरपणे वाचली. त्यामध्ये मला रेबीज झालाय आणि योग्य उपचाराविना मी मरून जाईन असे नमूद केले होते. डॉक्टरने पुढे जाऊन विनंती केली होती की मला तातडीने कायदेशीर व्हिसा मंजूर करण्यात यावा, जेणेकरून माझ्यावर व्यवस्थित उपचार होतील. वाचल्यावर त्या इमिग्रेशन अधिकाऱ्याने माझ्या डोळ्यात करारीपणे पाहिले. तो म्हणाला, मला कळले की तुझ्या मृत्यूला मी कारणीभूत ठरलो तर माझी झोपच उडेल. त्याने माझी कागदपत्रे आत घेऊन येण्यास सांगितले आणि अगदी काळजीपूर्वक माझी इमिग्रेशन स्थिती नियमित केली. आता तू पूर्णपणे कायदेशीर आहेस. आता तुला कोणतीही अडचण नाही. एवढे बोलून माझ्या पासपोर्टवर त्याने नवीन व्हिसाचा शिक्का मारला. भविष्याला तोंड देण्यास मी आणखी एका संकटातून बाहेर निघालो असे वाटून मी वृंदावनाला माघारी आलो. आता मला त्या प्रतिनिधीकडून पुन्हा त्रास होणार नव्हता, कारण त्याच्या काळ्या कारभाराची उलट चौकशी सुरू होती आणि अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल त्याला लवकरच कामावरून काढण्यात येणार होते. वृंदावनात भारतात राहण्यास मी आता मुक्त होतो, अत्यानंदात होतो. एक दिव्य संकेतही मिळत होता की काही अद्भुत गोष्ट माझ्यासाठी या ठिकाणीच उघड होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसातील एका बोचऱ्या रात्री मी नदीकिनारी कदंब वृक्षाखाली एकटाच पडलो होतो, जिथे मी खळाळणाऱ्या यमुनेचे शांत गीत काळजीपूर्वक ऐकले. पाण्याच्या पृष्ठभागावर चंद्राचा मिणमिणता प्रकाश चमकत होता. रात पक्ष्यांच्या त्या मनशांती देणाऱ्या आवाजाने वातावरण भरून टाकले होते. माझे मन चित्रपट प्रक्षेपणाचे यंत्र अर्थात प्रोजेक्टर आणि नदी म्हणजे पडदा, त्यावर माझ्या जीवनपटातील घटना उमटत राहिल्या. बालपणातील सुखदुःखे, पौगंडावस्थेतील माझे वेडे अविचारी साहस मी पाहिले. तारुण्यातील जोशाने परिपूर्ण मी आणि गॅरी जीवनाचा अर्थ समजण्यासाठी मायभूमी सोडताना मी पाहिले. प्रेक्षणीय दृश्ये पाहत, नवीन मित्र जोडत, शक्यतो प्रत्येक अनुभव कोळून पीत आम्ही युरोप भ्रमण केले होते. या सर्वात मात्र एक प्रखर सातत्य होते, भगवंतांसाठीची उत्कट ओढ, जिने मला पूर्णपणे व्याप्त केले होते. ही तीव्र इच्छा आली कुठून मला मात्र ठाऊक नव्हती. माझ्या शोधात मी अनेक धर्मतत्वांचा अभ्यास केला होता. लहानपणापासूनच ज्यू लोकांच्या प्रार्थनाघरात, सिनेगॉगमध्ये, नंतर मठात, मोठ्या चर्चमध्ये, मशिदीत आणि मंदिरात प्रार्थना केल्या होत्या. प्रवाह न्याहाळताना माझे मन वाहवत आईल ऑफ क्रीट येथील निर्णायक सूर्यास्तापर्यंत गेले, जिथे भारताचा प्रवास करण्याचा मी निश्चय केला. मध्य आशिया पार करताना आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनांनी माझे स्वागत केले. पवित्र कुराणाचा अभ्यास करीत असताना संकट आणि व्याधींनी माझ्या भोवती अखंडपणे घिरट्या घातल्या होत्या. नदीत खोलवर पाहताना मनचक्षुना हिमालयाचे मनमोहक सौंदर्य दिसले. महान ऋषी, अध्यात्मवादी, संन्यासी, योगी आणि लामा ज्यांच्याकडून मी उत्सुकतेने शिकलो होतो, ते सर्व आता माझ्या दृष्टीस पडले. ते सर्व माझ्याशी खूप प्रेमाने वागले होते. मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले. नेपाळमध्ये भाताच्या शेतामध्ये झालेली गॅरीची अद्भुत पुनर्भेट मला आठवली. तो आता कुठे आहे आणि आम्ही पुन्हा का दुरावलो याबद्दल आश्चर्य वाटले. माझा आध्यात्मिक मार्ग प्रकट व्हावा म्हणून दुष्कर प्रवासामध्ये अविरतपणे त्या नदीकिनारी केलेल्या सर्व प्रार्थना मला ऐकू आल्या. मला आठवले की रामसेवक स्वामींच्या स्वप्नात भगवान श्री राम आले आणि माझ्याबद्दल म्हणाले, हा तरुण कृष्णाचा भक्त आहे आणि वृंदावन याच्या पूजेचे ठिकाण असेल. त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले होते, पण आता वृंदावनात जवळजवळ 5 महिने राहिल्यानंतर प्रामाणिक समर्पणाची मला जाणीव झाली होती. अखेर कृष्णभक्तीच्या मार्गाचा मी स्वीकार केला होता. अद्याप माझ्या मनात एक पोकळी जाणवत होती. मला जाणीव होती की पूर्णपणे समर्पित करू शकेन अशा गुरूंचा स्वीकार करावयास हवा. या सत्यावर परंपरा आणि शास्त्रवचन दोघांनी भर दिला होता. गुरूंच्या शिकवणुकीनुसार त्यांच्या सेवेमध्ये आपले जीवन व्यतीत करावे हा मार्ग अनादिकाळापासून महान जीवांकडून पुरस्कृत केला होता. यमुनेच्या त्या काळ्या जलप्रवाहाकडे एकटक पाहताना मी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली. मध्यरात्र झाली होती. मनात विचार घोळत असताना जणू एका विचित्र स्वप्नाने पछाडले जाण्यासाठीच की काय, मी नदीकिनारी झोप यावी म्हणून तसाच पडून राहिलो. अमेरिकेतील एका आरामदायक घरात मी असल्याचे पाहिले. अवतीभोवती जमलेले लोक निरर्थक विषयांवर मागून ऐकू येणाऱ्या टेलिव्हिजनच्या आवाजात बडबड करताना मला दिसले. या विचारानेच मी दचकून जागा झालो. मी वृंदावन का सोडले, मी ओरडलो. गोंधळून अंधारातच हुंदके देत नदीकिनारी गडाबडा लोळू लागलो. मी वृंदावन का सोडले, मी वृंदावन का सोडले. हळूहळू मला जाणीव झाली, यमुना वाहते आहे, जवळच कदंब वृक्ष आहे. मी वृंदावनात आहे, मी अतिशय आनंदित झालो. मी अजून वृंदावनातच आहे, मी ओरडलो. माझ्या खालील थंड जमिनीवर मी हाताने दाबले. मनापासून वाटले की वृंदावन कधीही सोडून जाण्याची मला इच्छा नाही. हा वृंदावनातील थंड मातीने माखलेला नदीकिनारा माझ्या जन्मलेल्या देशातील प्रशस्त बंगल्यापेक्षा माझ्यासाठी कितीतरी पटीने अधिक मूल्यवान आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अरुंद गल्लीतून जात असताना मार्गात निश्चिंतपणे पाय पसरून बसलेल्या गायीजवळून मी चालू लागलो. वर पाहिले तर एक भगवे कपडे घातलेला साधू रिचर्ड रिचर्ड म्हणून हातवारे करीत मोठ्याने हाका मारीत उत्सुकतेने माझ्याच दिशेने येताना मला दिसला. मी याला ओळखतो. जवळ येताच दिसले की तो भक्त आहे. 9 महिन्यांपूर्वी मुंबईतील हरेकृष्ण उत्सवात मी याला भेटलो होतो. श्रील प्रभुपादांच्या 500 शिष्यांपैकी कोणालाही मी वृंदावनात यापूर्वी पाहिले नव्हते. मी खूप आनंदित झालो. श्रील प्रभुपाद उद्या येत आहेत, तो उद्गारला. सूर्य अस्ताला चालला होता. पक्षी किलबिल करीत आकाशात उडाले. खूर जमिनीवर टेकून गाय आळशीपणाने झोपेतून उठली आणि हळुवारपणे हंबरत लांब लांब पावले टाकीत निघून गेली. तो पुढे बोलू लागला तशी कुतूहलाची एक विचित्र भावना जाणवली. श्रील प्रभुपाद वृंदावनाचे रहिवासी आहेत हे तुला माहीत आहे का? संपूर्ण जगात भक्ती संस्कृतीचा प्रचार करून ते आता माघारी येत आहेत. माझी पाठ थोपटत तो हसून म्हणाला, तुला इथे पाहून प्रभुपाद खूप प्रसन्न होतील. आम्ही सर्व विचार करीत होतो की तू कुठे असशील. चल ये, चल.